आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800 833 2231. आमचा CDE नंबर लिहून घ्या, 1800 833 2231.
हे ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत. कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश.
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने. या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट.
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, कार्य आणि वाढ हा जीवनाचे दोन पैलू आहेत की ज्यावरती आम्ही आमचं लक्ष नेहमी केंद्रित करत असतो. एखादा आपण घर घेतो तर त्या घराचा वाढ, त्या घराचा विकास व्हावा, त्या घराची उन्नती व्हावी यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करत असतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपलं मूल लहान असतं तर त्याच्या वाढीच्यासाठी आवश्यक असणारी पोषक तत्व वातावरण आम्ही तयार करत असतो आणि त्याला देत असतो. ते अशासाठी आहेत की त्या लेकरांनी वाढावत आणि त्या वाढीमुळे आमचा फायदा व्हावा. हे तर झालं जगी गोष्टींच्या विषयी की ज्याच्याविषयी आम्ही खूप खबरदारी बाळगत असतो, परंतु आध्यात्मिक गोष्टींच्या विषयी काय? चला तर श्रोते हो, अशाच प्रश्नांची उत्तरे आज आपण शोधणार आहोत आणि म्हणून त्यासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे हा मार्कृ शुभवर्तमान याचा 4:26-29 ही वचनं आहेत आणि आजचा संदेश आहे राज्याच्या वाढीची तत्वे. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. ही बोधकथा परमेश्वराने पृथ्वीवर आपल्या सेवा कार्यात सांगितलेल्या गेलेल्या अनेकांपैकी एक आहे. इतरांपैकी काहीप्रमाणे हे देवाचे राज्याबद्दल बोलतात. देवाचे राज्य हे त्याचे आध्यात्मिक राज्य आहे जे जगात आहेच आहे आणि आजसुद्धा आहे. वापरलेली तारणारी प्रत्येक गोष्ट म्हणजेच काय की कृपेने तारलेली प्रत्येक व्यक्ती त्या आध्यात्मिक राज्यात प्रजा आहे. येशू येथे स्पष्ट करतो की हे राज्य वाढवण्याचा त्याचा हेतू आहे. खरे तर जेव्हा तो त्याच्या शिष्यांशी त्याच्या चर्चबद्दल बोलतो आणि बोलला तेव्हा त्याने स्पष्टपणे सांगितले की त्याची चर्च बांधणे म्हणजेच मंदिर बांधणे हा हेतू आहे. मत्तयकृत शुभवर्तमान याचा 18:16. आता तो हे कसे करेल याबद्दल आपल्या जगात खूप गोंधळ आहे. काही लोकांना वाटते की आपण जगासारखे बनून चर्च वाढू शकतो. इतरांना वाटते की आपण स्वतःला जगापासून पूर्णपणे काढून टाकून चर्च वाढवायची आहे. मला वाटते की उत्तर या दोन टोकाच्या मध्यभागी कुठेतरी आहे. या वचनामध्ये येशू आपल्याला राज्याचा विकास कसा करणार आहे याबद्दल थोडेसे सांगतो आहे. येथे तो आपल्याला राज्याच्या वाढीची काही तत्वे देतो. मला आज ती तत्वे सामायिक करायची आहे. येशू ख्रिस्ताचा या पृथ्वीवर त्याच्या पित्याच्या राज्याचा विकास करण्याचा पूर्ण हेतू आहे आणि तो जे करत आहे त्यात तुम्ही एक भाग होऊ शकता हे तुम्ही पहावे अशी माझी इच्छा आहे. राज्याच्या वाढीच्या काही तत्वांचा आपण विचार करत असताना ही बोधकथा पाहूयात. राज्याच्या वाढीमध्ये एक सेवा समाविष्ट आहे. वचन 26 कोण बी पेरत आहे ते पहा, तो माणूस पेरले जात आहे. त्याच्या स्वतःच्या कारणास्तव देवाने मानवी सेवकांद्वारे त्याचे राज्य वाढवणे निवडले आहे. हे काम करण्यासाठी देवदूत निवड करू शकला असता, तो इतर प्राणी निर्माण करू शकला असता, परंतु त्याने आपला वापर करणे निवडले. त्याने आम्हाला वापरण्यासाठी जतन केले आहे. इफिसकरासपत्र याचा 2:10 आणि 2 करिंथ याचा 4:7 आपल्यापैकी प्रत्येकाचे तारण झाले कारण काही विश्वासणाऱ्यांनी कुठेतरी शुभवर्तमानाचे बी पेरले. ते बी आमच्या हृदयाच्या चांगल्या मातीत पडले, तेथे ते अंकुरित झालेत आणि आपल्या अंतकरणात जीवन नवीन जीवन निर्माण केले. आता आपण जेथे जातो तेथे सुवार्तेचे बीज वाहून नेण्याचे काम आपल्याला देण्यात आले आहे आणि आपण जाताना ते पेरायचे आहे. मार्कृ शुभवर्तमानाचा 16:15 आणि प्रेषितांची कृत्याचा 1:8 असे म्हटले गेले आहे की कॅप्टन कुक प्रसिद्ध संशोधक आणि कोणत्याही भागात त्यांनी काय केलेलं आहेत की आपलं भटकंती न व्हावीत म्हणून त्यांनी काय केलेलं होतं की शांतपणे बिया विखुरलेल्या होत्या आणि त्याचाच उदाहरण आज आपण बघणार आहोत. आणि तशाच प्रकारचे देखील शेतकऱ्याने बियाणे पेरल्यानंतर त्याने जे काही करता येईल ते केले आहे. तो जमिनीतून जीवन काढू शकत नाही, तो फक्त बी पेरू शकतो. तो त्याला अंकुरित करू शकत नाही किंवा त्याला फळ देऊ शकत नाही, म्हणून तो ते जमिनीत ठेवतो आणि बियाणे काय होईल हे पाहण्याची प्रतीक्षा करतो. ते नम्र काम आहे। शेतकरी हा बियाणे माती आणि घटकांच्या दयेवर असतो, तरीही तो बियाणांची चिंता न करता त्याच्या दैनंदिन कामात जाऊ शकतो। का? कारण त्याला माहिती आहे की जीवन निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी देवाने बीजामध्ये ठेवल्या आहे, त्यामुळे त्याला बी वाढताना येत नसेल तरी देवाने जे तयार केले आहे तेच बी ते करेल याची तो खात्री बाळगू शकतो। तुम्ही पाहता बियाणे कोणत्याही मानवी एजन्सीपासून पूर्णपणे वेगळे आहे। घर बांधणे, बाग वाढवणे यातील फरक, घरापासून सूक्ष्म बदल दिवसेंदिवस आणि अनेक तासांमध्ये दिसू शकतात। बागेसह नोटिंग दिसू शकतात बऱ्याचदा दीर्घकाळासाठी, तर हे कृपेच्या शुभवर्तमानासह आहे। साक्षीदार बीज पेरू शकतो आणि मग त्याचे निकाल सार्वभौमत्वाच्या हाती सोडला पाहिजेत। तुम्ही पहा, शुभवर्तमानामध्ये सामर्थ्य आहे। रोमकरासपत्र याचा पहिला अध्याय 16 वचन, देवाने शुभवर्तमानाच्या बीजामध्ये मृत्यूपासून जीवन मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टी ठेवली आहे। आणि जेव्हा ते बी तयार अंतकरणात पेरले जाते तेव्हा तुम्ही हे जाणून आराम करू शकता की देव त्याच्या वेळेत त्याचे कापणी करेल। यशया याचा 55 अध्याय 11 वचन। म्हणून आपण शुभवर्तमानाचे बी उधारपणे पसरवूयात आणि हे जाणून घेऊयात की जे देवाने दिलेलं आहे ते आपल्या अंतकरणाच्या संपर्कात आल्याशिवाय राहणार नाही, तेव्हा त्याचा परिणाम त्याच्या आत्म्याचे तारण होईल। प्रत्येक साक्षीदार वाचलेला आत्मा हा उत्पन्न करत नाही, सर्व बिया चांगल्या मातीत पडत नाही। बी पेरणारा फक्त बी पेरतो, मातीची स्थितीची त्याला चिंता नसते। हे सर्व गोंधळून टाकणारे एक रहस्य आहे। मृत सुप्त बियाणे जमिनीवर पडल्यावर अथवा गाडल्यावर ते जीवन कसे निर्माण करू शकते हे कोणताही शेतकरी, कोणताही शास्त्रज्ञ आणि कोणताही तत्वज्ञ स्पष्टपणे सांगू शकत नाही। तरीही पेरल्यानंतर एका तासाच्या आत बियांची बाहेरील भुशी फुगायला लागते, कारण ती जमिनीतून ओलावा काढत असते। 10 तासाच्या आत बियांची रासायनिक रचना बदलू लागते आणि बहुतेकदा बियाणे सुरू होण्याच्या 24 तासापेक्षा कमी वेळ लागतो। एका लहान मूळ खालच्या दिशेने आणि देठाची सुरुवात वरच्या दिशेने, हे गूढ रहस्य आहे। तरीही बियाणे अल्पावधीतच जीवन निर्माण करते आणि तर ते शुभवर्तमान बरोबर आहे। जेव्हा ते तयार हृदयात पेरले जाते तेव्हा एक रहस्य आहे, परंतु ते बी अंकुरात सुरुवात होते, कधी कधी काही मिनिटात किंवा तासात घडते, इतर वेळी याच महिने किंवा वर्ष लागू शकतात। पण या बीजामध्ये जीवन असते आणि त्या हृदयात अंकुर लागते, जीवन पुढे जाईल या प्रक्रियेला आपण खात्री म्हणतो। योहानकृत शुभवर्तमानाचा 6 अध्याय 44 वचन आणि 16 अध्याय 7-11 वचन हे एक विदारक रहस्य आहे। साधे शब्द हृदयात प्राप्त झालेले किती खोल बदल घडून आणू शकतात, तरीही ज्यांनी याचा अनुभव घेतला आहे त्यांना शुभवर्तमानाची शक्ती कळते जेव्हा ती हृदयाच्या चांगल्या मातीला स्पर्श करते। हे एक आणखीन गुढ आहे। पृथ्वी स्वतःचे फळ उत्पन्न करते, या शब्दाकडे लक्ष द्या। बियाणे पेरले जाते आणि नंतर ते लवकरच अंकुरित होते, परंतु त्याचा परिणाम दिवस किंवा आठवडे दिसू शकत नाही। सुरुवातीला काम अतिशय खाजगी आहे, त्यामुळे शेतकऱ्याने आपल्या श्रमाचे फळ दिसण्याचे धीराने वाट पाहिली पाहिजेत। कोणते बी उगवेल आणि कोणते नाही हे त्याला माहिती नाही, त्याला मातीची पूर्णपणे माहिती नाही, म्हणून त्याला प्रतीक्षा करावी लागेल। जे लोकांच्या अंतकरणात शुभवर्तमानाची बी पेरतात त्यांच्याबरोबर असे आहे, त्यांच्या हृदयातील मातीची स्थिती त्याला माहिती नाही। कोणते बी उगवेल आणि फळ देईल, कोणते नाही हे आम्हाला माहिती नाही। दिवस आठवडे महिने आणि आपल्या श्रमाचे कोणतेही फळ आपल्याला न दिसल्याशिवाय वर्षे निघून जाऊ शकतात, परंतु अशा गोष्टी आपल्याला चिंता करत नाही। देवाने आपल्याला बी पेरण्यासाठी बोलावले आहे, कापणी ही त्याची जबाबदारी आहे, तथापि परिणाम दिसत नसतानाही हे एक मौल्यवान रहस्य आहे। वचन आम्हाला असं सांगतात की पृथ्वी फळ देते, शेतकऱ्याला ते दिसत नाही, पण त्यामुळे काहीही बदलत नाही। जे घडत आहे तेव्हा तो पाहू शकत नाही, तेव्हा त्याला समजते की बी वाढत आहे आणि बदलत आहे आणि वनस्पती आणि फळे येतील। जेव्हा आपण शुभवर्तमान पेरतो तेव्हा आपल्याला हे माहिती असले पाहिजेत की आपण त्या कार्याचा पुरावा पाहू शकत नसतानाही देव कार्य करत आहे, आणि म्हणूनच शाऊलाचं ह्या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे। हे एक प्रगतशील महिमा आहे, म्हणजेच काय की हे एक प्रगतशील महिमा आहे. हे वचन दर्शवितात की बीजाच्या उगवणाने तयार होणाऱ्या वनस्पतीच्या वाढीमध्ये प्रगती होते. ते लहान आणि नाजूकपणे सुरू होते आणि त्या स्थितीत ते मोठं होतं. कालांतराने ते परिपक्व होते आणि फळ देते. परिपक्वतेपर्यंत पोचल्यावर त्यात स्वतःला अनेक पटीने वाढण्याची क्षमता आहे. अर्थातच ख्रिश्चन कृपेने कसे वाढायचे हे चित्र आहे. आपल्या हृदयाच्या मातीत बी पेरल्यानंतर ती अंकुरित होते आणि नवीन जीवन निर्माण होते. हे नवीन जीवन कोमल आणि सहजपणे खराब होते, परंतु जसे परमेश्वर त्या जीवनावर कृपा करतो आणि जसा तो त्याला पाणी देतो आणि खायला देतो, तसे ते प्रभूमध्ये मजबूत होते आणि त्याच्या गौरवासाठी भरपूर फळ देते. हे नमूद केलेल्या प्रत्येक टप्प्यावर आपण थोडा पाहूयात. येथे नवीन जीवन कोमल आहे, पण जसजसे दिवस आणि रात्र फिरत जातात तसतसे ते जमिनीवर खोलवर रुजते आणि हळूहळू मजबूत होते. एक नवीन आस्तिक अनुरूप असेल त्याचे पालन पोषण आणि प्रेमळ केले पाहिजे, कारण आम्ही त्याची परिपक्वता होण्याची वाट पाहत आहोत. दुसरा आहे कान. येथे भविष्यातील फळाचे वचन स्पष्टपणे दिसते. अजून बरेच काही करायचे आहे हे ख्रिस्ती जीवनाच्या मधल्या टप्प्याबद्दल बोलते. आस्तिक अधिक मजबूत आहे आणि फलदायी भविष्याचे वचन दर्शवितो, परंतु येथे बरेच काही करायचे आहे. येथे फळाच्या आतील जडपणामुळे त्याला थोडासा समय लागतो आणि जेव्हा लागतो तर तेव्हा काय होतं की ते फळ द्यायला सुरुवात करतात. अशा प्रकारच्या वाढीचीच परमेश्वराला त्याच्या मुलांकडून अपेक्षा असतील. आपण पहिल्या टप्प्याच्या पलीकडे प्रभूच्या मोठ्या परिपक्वतेकडे जावे. जेव्हा आपण असे करतो तेव्हा त्याचा गौरव होतो, इतरांना बळ मिळते आणि आपल्याला क्षमता मिळतील. देवाच्या गौरवासाठी स्वतःला वाढवण्यासाठी तो आपल्याला वाढवायला लागेल. दुसरे पेत्र याचा 3:18 हे एक फायदेशीर महिमा आहे. जेव्हा फळ तयार होते तेव्हा कापणीची वेळ येते, तेव्हा शेतकऱ्याला त्याच्या गुंतवणुकीवर परतावा मिळतो आणि साध्य केलेल्या गोष्टीसाठी त्याला गौरव प्राप्त होते. जेव्हा एखाद्या व्यक्तीचे तारण होते आणि देवाच्या गौरवासाठी त्याचे जीवन पूर्ण जगते, जेव्हा तो येशूसाठी खऱ्या क्षमतेपर्यंत पोचतो तेव्हा तो प्रभूचा सन्मान करतो आणि त्याने जे हेतू ठेवले आहे ते पूर्ण होते. त्याच्यासाठी आपण जगत असताना आपले ध्येय हे असले पाहिजे, प्रभूच्या नावाचा सन्मान आणि गौरव. 1 कोरिंथ 10:31 आज आपण जे केले आहे त्याचा विचार करत असताना काही प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजेत. आज जर तुमचे तारण झाले तर तुम्ही या जगातून जात असताना तुम्ही सुवार्ता पेरत आहात का? जर आज तुमचे तारण झाले असेल तर तुम्ही प्रभूमध्ये अशा प्रकारे वाढत आहात का की त्याला आनंद होईल आणि तो तुमच्यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा देईल? जर तुमचे तारण झाले नाही तर तुमच्या हृदयात बी पेरले गेले आहे का? तुम्ही अनंत काळ कुठे घालवणार आहात याबद्दल देव तुमच्याशी व्यवहार करत आहे का? तुम्हाला वाचवायला आवडेल का? आज तुमच्या जीवनात आणि प्रभूसोबत चालत असताना काही गरजा असल्यास ही वेदी त्या सर्वांचा सामना करण्याचे एक ठिकाण आहे. तो बोलावत असेल तर तुम्ही आजच त्याच्याकडे यात आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, वचन हे बी आहे. वेगवेगळ्या स्तरावरती तू हे बी प्रत्येक जमिनीमध्ये पेरलेलं आहे आणि परमेश्वर पित्या त्यासाठी आवश्यक असणारी मशागत तू करत आहे आणि हे मशागतीचं काम पवित्र आत्मा करत आहे. हे परमेश्वर पित्या, त्या बीचं रोपामध्ये आणि रोपाचं मोठ्या वृक्षामध्ये रूपांतर व्हावं आणि तू येईपर्यंत आम्ही फळ देणारे असे असावं, जेणेकरून तुझ्या येण्याचा मनोरथ आमच्याद्वारे सिद्धीस न्यायला जावं. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीत. ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केलीत म्हणून तो ऐक. आमेन.
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.
आमचा CDE नंबर लिहून घ्या. 1800833231. आमचा CDE नंबर लिहून घ्या. 1800833231.